बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, गर्भाशयाची वाढ नीट न होणे, हार्मोन्समध्ये असंतुलितपणा असणे, गर्भाशयामध्ये सूज येणे, त्याचप्रमाणे गर्भाशयामध्ये किंवा गर्भाशयाबाहेर गाठ येणे इत्यादी कारणामुळे मासिक पाळीमध्ये पोट दुखते. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत राहा.